कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी प्रिया बेर्डे. तुम्ही ऐकताय लाईव्ह कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला एवढे वाईट अनुभव काही लोकांचे असे आले जे आपले आपले म्हणवतो आपण, किंवा एक बाई म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा पटकन चेंज होतो. हे खूप माझ्यासाठी भीषण होतं ग. खूप म्हणजे म्हणतात एकटी बाई सर्वाईव्ह होणं खूप मुश्किल असतं, पण मी ना मग नाकावर टिचून झाले. मी खूप एक प्रकारचा खंबीरपणा, खूप खमकेपणा माझ्यामध्ये आला. आता मला लक्ष्मीकांत गर्डनचं नावानं फाउंडेशन करायचं होतं, त्याच्यासाठी मी काही लोक आपली हे केली होती की आपल्याच लोकांना, जवळच्या लोकांना की तुम्ही याच्यामध्ये या किंवा काय, तर तू आम्हाला काय देणार?
अरे बापरे,
तुझ्याकडून आम्हाला काय मिळणार? काय अपेक्षित आहे तुला ते तू विचार करून सांगायचं. काय माणसं आहेत म्हटलं,
सो डिफिकल्ट. आणि खरंच सलाम आहे तुझ्या हिम्मतीला की तू हे सगळ्यात ना बाहेर.
आणि तरी मी सगळ्यांची गोड आहे, कारण तुम्हाला प्रत्येकाशी दुश्मनी किंवा प्रत्येकाबरोबर असं नाही घेता येत. तो पंगे न घेता आपण कशा पद्धतीने टॅकल करायचं आणि बाजूला व्हायचं हे जमलं पाहिजे. काही कधी मग सामोदाम दंड करत, कधी असं कधी तसं, ते दोन चार शिव्या घालून असं सुद्धा बऱ्याच वेळेला मी केलं.
मला अजूनही आठवत की मदर्स डे ला सर्वात जास्त जर इमोशनल मी कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये झाले असेल तर ते प्रिया ताईच्या. कारण मला अजून आठवतं की तिने सांगितलं होतं की कसा यु नो काळजावर दगड ठेवून तू सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये तुझ्या दोन्ही मुलांना टाकलंस. मला वाटतं खूप लहानही होते आणि त्यावेळेस
अगदीच सानंदी पहिलीपासून तिथे गेली अभिनय. पण
मग दिवाळी दसरा हे सण पण कदाचित असेच होत असतील का तू त्यांना घेऊन जायची?
नाही, मी घरी घेऊन जायची. मग मी कुठलंच काय काम बीम सगळं गेलं तेल लावत माझी मुलं माझ्या बरोबर.
पण कधी असं झालं असेल की त्यांना, मला वाटतं असं मागच्याच तू एकदा सांगितलं की त्याला कुठेतरी ट्रिपला जायचं होतं,
नासाला जायचं होतं त्याला, आणि ते मी त्याला पाठवू नाही शकले. तर पासपोर्टचा त्याचा प्रॉब्लेम झाला आणि त्याला पाठवू नाही शकलं. माझ्याकडे पेमेंट पण नव्हतं कशाला, म्हणजे आहे ते खरं ते सांगते. त्यामुळे मी म्हटलं अभिनय सॉरी यार मला नाही जमणार. ओके मम्मा, जेव्हा ना तुला जमेल तेव्हा तू मला आपण जाऊ. आणि नासाला जाऊन मी काही शास्त्रज्ञ होणार आहे का? मी इंडस्ट्रीमध्येच करिअर करणार आहे. तर मला तू त्या पद्धतीने कर, मग कुठेतरी घेऊन जा म्हटलं. नक्की. त्याच्यानंतर एक्झॅक्ट 2 वर्षानंतर आम्ही मग जेव्हा मी फायनान्शियली जरा स्टेबल झाले तेव्हा सगळं झालं, तेव्हा मग मी त्या मुलांना थायलंड, सिंगापूर, बँकॉक, पटाया असं मी ट्रिप मारली होती. पण माझी मुलांना खूप समंजस आहे, त्यामुळे मला ना खूप खूप सोपं गेलं नंतरचा काळ. पण परमेश्वर म्हणतो ना, कुठेतरी खड्डा खणला तर कुठेतरी तुम्हाला ती भर घालून देतो. त्याप्रमाणे ती मुलं मला त्यांनी खूप छान पद्धतीने.
अभिनयाच्या बाबतीत तर तू आम्हाला अनुभव सांगितले होते आणि तो किती समजूतदार आहे हे त्याने नासाच्या ट्रिपला न जाऊन तुला दाखवलं. पण स्वानंदीच्या बाबतीत असं कधी झालं की तुलाच स्वतःला खूप असं वाटलं की काश यार, म्हणजे मी हे करू शकले असते माझ्या मुलीसाठी?
स्वानंदी मुळातच खूप समंजूस आहे. एक असतं ना अटॅचमेंट आपल्या आई बरोबर, किंवा इच अँड एव्हरी गोष्ट मला येऊन सांगायची. माझ्या मुलांनी कधीच कुठली गोष्ट लपवली तरी अभिनय खूप सिक्रेसी आहे. अभिनेता मोठा झालाय ना, काय नाही काय नाही असं करत होतो मला. तर अभिनय पण स्वानंदी एक मुलगी म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून खूप माझ्याशी जवळची आहे.
पहिलीपासून तिकडे
पहिलीपासून आहे, त्यामुळे तिला ते मम्मी हा प्रकार फार मिळाला नाही ना जेवढा अभिनयाला
आईसारखं. हा, हिस्ट्री रिपीट्स
कळत नाही
कितीही नाही म्हणलं ना तरी, पण आपल्या पहिल्या आपल्या मुलाच्या डेब्यूच्या वेळेस म्हणजे ती सध्या काय करते ची केवढी चर्चा झाली होती. तर शॉर की तेव्हा पण तू प्रीमियरच्या वेळेस तुझ्या मनात वेगळ्या भावना असतील
डेफिनेटली.
सो त्या दिवसाबद्दल
ऍक्च्युली काही विचार केलेला नव्हता ना त्याच्या फिल्म बद्दल, किती अचानक आलं सगळं. पण सतीशने ऑफर दिली तेव्हा मी म्हटलं नाही रे मा काय जमणार, त्यांचं शिक्षण चालू आहे त्याला काय तेवढं करायचं नाही. सतीश बोलले की नाही नाही तू प्रिया ते वाचून तरी बघा स्क्रिप्ट, अभिनयला एकदा पाठवा तरी, म्हणजे मी अभिनयशी बोलतो त्याला आवडेल तर आपण पुढे जाऊ. मग अभिनयला पाठवलं त्याच्याकडे, अभिनयला खूप आवडली फिल्म. नाचत नाचत आला की मम्मी खूप छान आहे, मग म्हटलं ठीक आहे मग आपण करूया असं करत ते झालं. म्हणजे असं काही विचारच केला नव्हता त्या गोष्टीचे की असं काही आता घडणार आहे. मला असं सगळं स्वप्नच वाटायचं की अरे एवढ्या लवकर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, किती म्हणजे खूप फास्ट झालं ते सगळं.
आता अभिनयाची आई म्हणून पण ते ओळख,
हा म्हणजे ती एक ओळख मिळाली की अरे आता अभिनयची. म्हणजे जेव्हा मी ती फिल्म रिलीज झाल्यानंतर एका ठिकाणी गेले होते, लिफ्ट मधून उतरत होते, तेव्हा त्यांनी मला विचारलं तुम्ही अभिनय बेर्डेची आई ना, म्हणलं वा चला
सक्सेसफुल
सेट झालं लाईव्ह आता. 93.5 रेड एफएम बजाते रहो.